चीनी मंडी .com पॉडकास्ट। सहारनपूर विभागात 10,000 हेक्टर ऊसाचे क्षेत्रफळ वाढले। विक्रमी गाळपाबरोबरच कोरोना काळात सहारनपूर विभागामध्ये ऊसाचे क्षेत्रफळ जवळपास 10,000 हेक्टर पर्यंत वाढले आहे। गेल्या वर्षी विभागामध्ये 3.17 लाख हेक्टर ऊस होता, जो आता वाढून 3.25 लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे। विभागातील 205 गावात झालेल्या ऊस सर्व्हेमध्ये हा खुलासा झाला आहे, यामुळे विभाग अधिक उत्साहित दिसत आहे। ऊस उपायुक्त डॉक्टर दिनेश्वर मिश्र म्हणाले, सहारनपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जवळपास 5% वाढ नोंदवली गेली आहे, तर शामली आणि मुझफ्फरनगर मध्ये जवळपास 2% ऊस क्षेत्रफळ वाढले आहे। एकंदरीत विभागामध्ये जवळपास 3% वाढ झालेली आहे। जिल्ह्यामध्ये बजाज गांगनोरी कारखाना क्षेत्रामध्ये जवळपास 3%, तर उत्तम शेवमरूर कारखान्यात 3.5%, त्रिवेणी देवबंदमध्ये 5%, सरसावा 0.5%, नानोता 2%, सहारनपूर समिती व बिडवी कारखान्याच्या संयुक्त क्षेत्रामध्ये जवळपास 22%, तथा गागलहेडी कारखान्यात 13.5% वाढ झालेली आहे, तर टोडरपूर क्षेत्रामध्ये 4% क्षेत्रफळ हे वाढले आहे। याचप्रमाणे मुझफ्फरनगरमध्ये तितावी, खतोली आणि मनसूरपूर आदी साखर कारखान्यांमध्ये उसाच्या रूपाचे क्षेत्रफळ कमी झाले आहे, पण तरीही 1% वाढ आहे। ऊस क्षेत्रफळामध्ये 3% झालेल्या वाढीमध्ये ही खास गोष्ट आहे की विभागामध्ये एकूण ऊस क्षेत्रफळापैकी 90% ऊस 0238 प्रजातीचा आहे। ऊस उपायुक्त यांच्या मतानुसार यावर्षी 0238 व्हरायटीला पर्याय म्हणून अनेक नव्या व्हरायटीजना गती देण्याचा प्रचार केला जात आहे।